ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. 2 नोव्हेंबर पासून सुरू होणार बागपत आणि रमाला साखर कारखाना. साखर कारखाने सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. डीसीओ डॉक्टर अनिल कुमार भारती यांनी सांगितले की बागपत आणि रमाला येथील साखर कारखाने 2 नोव्हेंबर व मलकापूर साखर कारखाना 31 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. तीनही साखर कारखान्यांमध्ये नव्या गाळप हंगामाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. उल्लेखनीय आहे की बागपतमध्ये 74,000 हेक्टर जमिनीवर ऊस लागवड केली जाते. 1,00,000 शेतकरी साखर कारखाना सुरू होण्याची तीव्रतेने वाट पाहत आहेत, तर 512 करोड रुपये इतकी थकबाकी न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत.